ख्रिस्तमवाला भाउस अनबेहनेस तुम्हाला आखेसाला प्रभू येशूने नावमा प्रेमी सलाम. आज आपल्या ऐकू देवनी गोट भाग एक उपेज. ईसा करीने आखेनी सुरुवात होईने देवनी सदिशमा पृथ्वी ने तेमातला आखांज उपेज के. देवनी जदव पृथ्वी उपेज करेल तहां ती अंधाराखल भरेल हती अन खाली हती अठ दुसरा काहींज नाही हता पण देवना आत्मा पाण्यावर हिल होता. तहा देवनी सांगा उजेड हुई ने उजेड होईना. अन देवनी तो उजेड हेरा काय तो बेस आहा ने तेला दिस सांगा. तेनी तेला अंधाराथी सुटा पाडा अन तेला रात सांगी. देवनी उपेज ने पुढले दिसी उजेड बनवा. उपेज ने दुसरे दिसी देव बोलना अन पृथ्वीवर जागा बनवी. तेनी आबूट ने वरले पाणीला अन बुटेने पाणीला वायला पाडा. तिजे दिसी देव बोलना नी पाणीला कोरडी भुईथी अलग करना. तेनी ते कोरडी भुईला पृथ्वी सांगी अन पाणीला दरे सांगा. नी देवनी हेरा काय तेनी जी बनावा हा ती बेस आहा. तेने मागून देवनी सांगा पृथ्वी चारा बैवाळा साक ने फळ उंगव नी तिसांज होईना. देवनी हेरा काय तेनी जी उपेज करेल आहा ती बेस आहा. ने उपेज ने चौथे दिसी देव बोलना ने दिस चांद अन चांदने सहला बनावना. ये साठी काय ते धरतीवर उजेड देत ने रात अन दिसला वायला पाडत. ने देव ने हेरा काय तेनी जी उपेज करेल ती बेस आहा. पाच मे दिसी देव बोलना ने आखान जीव जे पाने मा तरायत आहात ते बनवात. नी देव नी हेरा काय तेनी जी उपेज करेल आहा ती बेस आहा. अन देवनी तेला आशीर्वाद दिदा. उपेज ने छठे दिसी देवनी सांगा पृथ्वीवरला आख्खेच जातना जीवसा उपेज हुई. नी देवनी जिसा सांगेल होता तेने जिसांज होईना. कोडाक गावना पशु कोडाक पोटी चालणार अन कोडाक जंगली पशु हतात. नी देवनी हेरा काय ती बेस आहा. अन देवनी सांगा ये आपले पोतेने स्वरूपमा ने पुतळाने जिसा माणूसला बनावू. ते पृथ्वीवर अन आख्खे जीवसावर सता चालवत. देवनी जराक माटी लिदी अन तेला माणूसने रूपना आकार दिदा. अन तेमा तेनी जीवना सुवास फुका. ये माणूसना नाव आदम हता. देवनी एदनवाडी बनवी जठा आदम रही सक अन तेला ते आख्खेनी संभाळ करूल्यासाठी ठेवा. वाडीने मध्ये देवनी दोन खास झाडा रोपात जीवनना अन खरा खोटा जाणूलाना झाड. देवनी आदमला सांगा काय ते वाडीमातला आख्खेच झाडना फळ तू खाय सकस. फक्त खरा खोटा जाणूलाना झाडना फळ खावला नाही. अन जो तू ये झाडना फळ खासील तर तू मरशीलच. तहा देवनी सांगा माणूस एकला रह ती बेस नाही पण पशुजीवमातून कन्ना पण आदमने जोडीदार बनी शकणार नाही. तेनेसाठी देवने आदमला भर निजमा टाका. अन देवनी तेने पासुळे माथून एक लिदी ने तेनी एक बायको बनवी. नी तेला तो आदम पासी लईना. नी जदव आदमनी तेला हेरा तेनी सांगा सेल्ले यी एक मानेजी सी है. तेनी तेला बायको सांगा कहा काय ती गोहो माहून लेवामा येल होती. ये साठी माणूस पोतेने आसबहासला सोडी दिल ने तेने बायको हारी दोन्ही एक होईतील. देवनी माणूस अन बायकोला पदरने जिसा बनवा. तेनी तेला आशीर्वाद दिदा ने सांगा तुम्हाला खूप पोसा अन पोसे होयत ने आखे पृथ्वीला भरी दे. अन देवनी हेरा काय तेनी जी काही बनावेल होता ती खूपच बेस होता ने तो खूबज खुश होईना. ये आखांज उपेज ने स दिशमा बनवा. जदव सातमा दिशाना तद्व देवनी तेना काम आखांज पूरा केत. ये दिसी देवनी तेना आखाज काममा हून आराम लिदा. तेनी सातमे दिसला आशीर्वाद दिदा अन तेला पवित्र नक्की करा. कहा का ये दिसी तेनी तेना आखांज काममा हून आराम लिदा. ईसा करीनी देवनी पृथ्वी अन तेमातला आखांज उपेज करा. बायबलनी गोट उत्पत्ती पेलो बीजो अध्याय.